आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महिला आरक्षणासंदर्भातील 131वं घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत वादळी चर्चेनंतर नामंजूर. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात दुहेरी नागरिकत्व प्रकरणी प्राथमिक माहिती अहवाल सादर करण्याचे निर्देश. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला. आणि होर्मुझची सामुद्रधुनी सर्व व्यापारी जहाजांसाठी पूर्णपणे खुली करण्याची इराणची घोषणा. आता सविस्तर बातम्या. महिला आरक्षणासंदर्भातील 131वं घटनादुरुस्ती विधेयक 2026 काल लोकसभेत मंजूर झालं नाही. हे घटनादुरुस्ती विधेयक असल्यानं त्यासाठी 2/3 खासदारांची मंजुरी आवश्यक होती. ती न मिळाल्यामुळे हे विधेयक लोकसभेत नामंजूर झालं. सभागृहात उपस्थित 528 सदस्यांपैकी 298 सदस्यांनी या विधेयकाच्या बाजूनं आणि 230 सदस्यांनी विरोधात मतदान केलं. 137वं घटनादुरुस्ती विधेयक 2026 नामंजूर झाल्यामुळे मतदारसंघ पुनर्रचनेची संबंधित विधेयक आणि केंद्रशासित प्रदेश कायदे दुरुस्ती विधेयक ही दोन अन्य विधेयकं मागे घेण्यात आल्याचं केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी जाहीर केलं. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत 2029 पासून महिला आरक्षण लागू करण्यासाठी आवश्यक असलेलं घटनादुरुस्ती विधेयक सभागृहात मंजूर न झाल्याबद्दल रिजिजू यांनी दुःख व्यक्त केलं. हे विधेयक फेटाळून विरोधकांनी ऐतिहासिक संधी गमावल्याची टीका रिजिजू यांनी केली. हे घटनादुरुस्ती विधेयक सभागृहात मंजूर न झाल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी खेद व्यक्त केला. महिलांना 33% आरक्षण देणाऱ्या या महत्वाच्या विधेयकाला नकार देणं, त्यावर आनंद व्यक्त करणं आणि विजयी घोषणा देणं अत्यंत निंदनीय आहे. विरोधकांनी नारीशक्तीचा अपमान केला आहे. त्यांना प्रत्येक निवडणुकीत प्रत्येक पातळीवर आणि प्रत्येक ठिकाणी महिलांच्या रोषाचा सामना करावा लागेल, असं शहा यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. दरम्यान महिला आरक्षण आणि इतर विधेयकांवर काल दिवसभर लोकसभेत वादळी चर्चा झाली. महिला आरक्षण लागू करताना सर्व राज्यातल्या खासदारांची संख्या 50% वाढणार आहे, त्यामुळे कुठल्याही राज्याच्या प्रतिनिधित्वावर अन्याय होणार नाही, असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना केलं. सध्या सुरू असलेल्या जनगणनेत जातनिहाय गणना होणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना देश माफ करणार नाही, असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं. या विधेयकाला विरोध करणारे ओबीसी दलितांच्या विरोधातले असल्याचा दावा त्यांनी केला. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी या विधेयकाला जोरदार विरोध केला. नारी शक्ती वंदन अधिनियमातल्या सुधारणांमधून केंद्र सरकार देशाच्या निवडणुकीचं गणित बदलण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. 2023 मंजूर केलेलं विधेयक सरकारनं पुन्हा आणावं, आम्ही त्याला तत्काळ पाठिंबा देऊ, असं ते म्हणाले. देशातले दलित ओबीसी आणि इतरांकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू असल्याची टीका त्यांनी केली. 106वी घटनादुरुस्ती अधिनियम 2023 म्हणजेच नारी शक्ती वंदन अधिनियम कालपासून देशभरात लागू झाल्याची अधिसूचना जारी झाली आहे. 2023 संसदेनं हा कायदा संमत केला. या कायद्यामुळे लोकसभा आणि दिल्लीच्या राष्ट्रीय राजधानी क्षेत्राच्या विधानसभांसह सर्व राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांसाठी 1/3 जागा फिरत्या पद्धतीनं राखीव ठेवण्याची तरतूद या कायद्यामध्ये आहे. राज्यसभेचे उपाध्यक्ष म्हणून हरिवंश नारायण सिंग यांची बिनविरोध निवड झाली. ते तिसऱ्यांदा या पदासाठी निवडून आले आहेत. 9 एप्रिल रोजी हरिवंश यांचा कार्यकाळ संपल्यानंतर हे पद रिक्त झालं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे आणि इतर पक्षांच्या गटनेत्यांनीही हरिवंश यांचं अभिनंदन केलं. रायबरेलीचे खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात दुहेरी नागरिकत्व प्रकरणी प्राथमिक माहिती अहवाल अर्थात एफआयआर नोंदवण्याचे निर्देश अहलाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ पीठानं काल दिले. राहुल गांधी यांच्यावरच्या आरोपांची तपासणी होण्याची गरज असून या प्रकरणाचा तपास उत्तर प्रदेश सरकारनं स्वतः करावा किंवा केंद्रीय यंत्रणांकडे सोपवावा असे निर्देशही न्यायमूर्ती सुभाष विद्यार्थी यांनी दिले आहेत. पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी प्रचाराला वेग आला आहे. भाजप नेते आणि पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी पुरुलिया जिल्ह्यात पक्ष उमेदवारासाठी काल जाहीर सभांना संबोधित केलं. भाजपची सत्ता आल्यास कोणत्याही तरुणाला रोजगारासाठी बाहेर राज्यात जावं लागणार नाही, असं आश्वासन त्यांनी दिलं. दरम्यान प्रचार फेरीनंतर कोलकाता इथं वार्ताहर परिषदेला संबोधित करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पश्चिम बंगालची आर्थिक स्थिती खालावल्याचा आरोप केला. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा यांनीही काल प्रचारात सहभाग घेतला तर तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उत्तर बंगाल दक्षिण बंगाल आणि कोलकाता या भागात जाहीर सभा घेतल्या. घटनादुरुस्ती आणि मतदारसंघ पुनर्रचनेच्या माध्यमातून भाजप बंगालचं विभाजन करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. टीएमसी नेते अभिषेक बॅनर्जी सीपीआयएम पक्षाचे नेते मोहम्मद सलीम आणि सुजन चक्रवर्ती यांनीही उत्तर बंगालमध्ये जाहीर सभा घेतल्या. काँग्रेस आणि इतर पक्षांनीही राज्यभरात आपली प्रचार मोहीम तीव्र केली आहे. तामिळनाडूमध्येही प्रचाराचा धडाका जोरदार सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोईमतूर इथं राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवारासाठी प्रचार फेरीत सहभागी होणार आहेत तर काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज तिरुचेरीपल्ली जिल्ह्यातील तुरैयूर इथं सेक्युलर प्रोग्रेसिव्ह अलायन्सच्या उमेदवारांसाठी प्रचार करतील. टीव्हीके पक्षाचे प्रमुख आणि अभिनेते विजय यांनी काल संध्याकाळी चेन्नईच्या पेरांबूर भागात घरोघरी जाऊन प्रचार केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष नयनार नागेंद्रन आणि नेते के अण्णामलाई यांनी भाजपचे उमेदवार तथा मंत्री एल मुरुगन यांच्यासाठी प्रचार केला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपल्याला पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. होर्मुझची सामुद्रधुनी सर्व व्यापारी जहाजांसाठी पूर्णपणे खुली करण्याची घोषणा काल इराणनं केली. लेबनान आणि इस्रायल यांच्यात 10 दिवसांच्या शस्त्रसंधीची घोषणा केल्यानंतर शस्त्रसंधीच्या उर्वरित कालावधीसाठी हा मार्ग खुला राहील असं इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अराघची यांनी सांगितलं. मात्र सर्व जहाजांनी इराणच्या बंदर आणि सागरी संघटनेनं आधीच जाहीर केलेल्या समन्वित मार्गावरूनच प्रवास केला पाहिजे असंही ते म्हणाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. इराणनं होर्मुझ समुद्रधुनीतून वाहतूक पूर्ववत होण्यासाठी पावलं उचलली असली तरीही इराणसमवेत सर्वसमावेशक अंतिम शांतता करार होत नाही तोपर्यंत इराणची नौदल नाकेबंदी कायम राहील असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं आहे. इराणनं आपल्याकडील युरेनियम अमेरिकेला हस्तांतरित करण्यास सहमती दर्शवल्याचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला दावा इराणनं फेटाळून लावला आहे. इराणचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी सध्या परिस्थितीत अशा कोणत्याही कृतीला परवानगी देणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. इस्रायल आणि लेबनान यांच्यात शस्त्रसंधी झाल्याचं भारतानं स्वागत केलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी नवी दिल्ली इथं आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. शांततेच्या दिशेनं टाकलेल्या प्रत्येक पावलाचं भारत स्वागत करतो असंही ते म्हणाले. होर्मुझच्या समुद्रधुनीतून होणारी वाहतूक संरक्षित करण्याकरता सुरु असलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून ब्रिटन आणि फ्रान्सच्या नेतृत्वाखालील सागरी उपक्रमात सहभागी होण्यासाठी भारताला आमंत्रित करण्यात आलं असल्याची माहितीही जयस्वाल यांनी यावेळी दिली. जगातील सर्वात महत्वाच्या ऊर्जा मार्गांपैकी एक असलेल्या मार्गाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदाय निकडीचे प्रयत्न करत असताना हे आमंत्रण आलं आहे. जागतिक तेल व्यापारापैकी सुमारे 20% व्यापार या मार्गाद्वारे होतो. नौदल कमांडर परिषद 2026 पहिल्या टप्प्याचा काल दिल्लीत समारोप झाला. 4 दिवसांच्या या परिषदेमध्ये नौदलाची कार्यसंचालन आणि सामग्री सज्जता पायाभूत सुविधा मनुष्यबळ विकास उपक्रम आदी विषयांचा सर्वसमावेशक आढावा घेण्यात आला. पश्चिम आशियातील सध्याच्या तणावपूर्ण स्थितीच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या कार्यसंचालन वातावरणाचंही या परिषदेमध्ये मूल्यमापन करण्यात आलं. या परिषदेदरम्यान नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांच्या हस्ते भारतीय नौदल सागरी सुरक्षा धोरण प्रकाशित केलं तसंच सागरमंथन या कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं होतं. क्रिकेट. महिला क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेत डर्बन इथं खेळल्या जात असलेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 5 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांच्या मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारताला दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला. भारतानं दिलेलं 158 धावांचं लक्ष यजमान संघानं 19 षटकं आणि एका चेंडूतच गाठलं. आयाबोंगा खाका हिला सामना वीर म्हणून गौरवण्यात आलं. या विजयानं मालिकेत दक्षिण आफ्रिकेनं 1-0 अशी आघाडी घेतली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. महिला आरक्षणासंदर्भातील 131 घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत वादळी चर्चेनंतर नामंजूर. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात दुहेरी नागरिकत्व प्रकरणी प्राथमिक माहिती अहवाल सादर करण्याचे निर्देश. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला. आणि होर्मुझची सामुद्रधुनी सर्व व्यापारी जहाजांसाठी पूर्णपणे खुली करण्याची इराणची घोषणा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.